पौलाचे गलतीकारास पत्र अध्याय 2. नंतर 14 वर्षांनी मी पुन्हा बर्नबाबरोबर एरुसलेम शहरास वर गेलो. मी आपल्याबरोबर तितालाही नेले. मला प्रगटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो आणि जे शुभवर्तमान मी परराष्ट्रीयात गाजवत असतो ती मी त्यांच्यापुढे मांडले. पण जे विशेष मांडलेले होते त्यांना एकांती मांडले, नाहीतर मी व्यर्थ धावतो किंवा धावलो असे कदाचित झाले असते. पण माझ्याबरोबर असलेले तीत हा ग्रीक असल्यामुळे त्यालाही सुंता करून घेण्यास भाग पाडण्यात आले नाही. गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधूमुळे देखील भाग पाडण्यात आले नाही. ते आम्हास दास्यात घालण्याकरता ख्रिस्त येशूमध्ये जी मोकळीक आपल्याला आहे ते हेरण्यास चोरून आत आले होते. शुभवर्तमानाचे सत्य तुमच्याकडे राहावे म्हणून आम्ही त्यांना घटकाभरही वश होऊन त्यांच्या अधीन झालो नाही. तरीही जे विशेष मांडलेले कोणी होते त्यांच्याकडून ते कसेही असोत होते त्याचे मला काही नाही. देव मनुष्याचे बाह्य रूप पाहत नाही, कारण जे विशेष मांडलेले होते त्यांनी मला काही अधिक दिले नाही. तर उलट सुंता झालेल्या यहुद्यांना शुभवर्तमान सांगणे जसे पेत्रावर सोपवले होते तसे सुंता न झालेल्या परराष्ट्रीय लोकास शुभवर्तमान सांगणे माझ्यावर सोपवले आहे हे त्यांनी बघितले. कारण ज्याने पेत्राच्या द्वारे सुंता झालेल्या लोकात प्रेषितपणा चालवावा शक्ती पुरवली त्याने मलाही परराष्ट्रीयात तो चालवण्यास शक्ती पुरवली. आणि त्यांनी मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, केपा व यहान हे जे आधारस्तंभ होते त्यांनी मला व बर्नबाला उजव्या हाताने हस्त आंदोलन केले. ते ह्यासाठी की आपण देवाच्या कार्यात सहभागी आहोत हे दर्शवावे व आम्ही परराष्ट्रीयाकडे आणि त्यांनी सुंता झालेल्याकडे जावे. मात्र आम्ही गरिबांची आठवण ठेवावी अशी त्यांची इच्छा होती आणि मी तर त्याच गोष्टी करण्यास उत्कंठित होतो. आणि त्यानंतर केपा अंतुखियास आला असता मी त्याच्याबरोबर त्यास आडवा आलो, कारण तो दोषीच होता. कारण याकोबापासून कित्येक जण येण्या अगोदर तो अन्य जाती लोकाबरोबर जेवत असे, पण ते आल्यावर तो सुंता झालेल्या लोकास भिवून त्याने माघार घेऊन वेगळा राहू लागला. तेव्हा तसेच दुसऱ्या यहुदी विश्वास ठेवणाऱ्यांनीही त्याच्याबरोबर ढोंग केले, त्यामुळे बर्नबा देखील त्यांच्या ढोंगाने ओढला गेला. पण मी जेव्हा हे बघितले की शुभवर्तमानाच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत तेव्हा सर्वासमोर मी केपाला म्हटले, तू स्वतः यहुदी असून तू जर परराष्ट्रीयप्रमाणे राहतोस आणि यहुद्याप्रमाणे वागत नाहीस तर जे परराष्ट्रीयाने यहुद्यासारखे वागावे म्हणून तू त्यांच्यावर जुलूम करतोस हे कसे? आम्ही जन्मापासूनच यहुदी आहोत, पापी परराष्ट्रीयातले नाही. तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ठरतो. हे ओळखून आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला यासाठी की विश्वासाने मनुष्य नीतिमान ठरवला जातो. म्हणून आम्हीही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला म्हणजे आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरावे. नियमशास्त्रातील कृत्यांनी पाळून नाही, कारण नियमशास्त्रातील कृत्यांनी मनुष्य जातीपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही. पण ख्रिस्तात नीतिमान ठरवले जाण्यास पाहत असता जर आपण देखील पापी आढळलं तर ख्रिस्त पापाचा सेवक आहे काय? कधीच नाही. कारण मी जे पाडले आहे ते पुन्हा उभारले तर मी स्वतःला नियमशास्त्र मोडणारा ठरवीन. कारण मी नियमशास्त्राद्वारे नियमशास्त्राला मरण पावलो आहे यासाठी की मी देवाकरता जगावे. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जगणे आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या द्वारे आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरता दिले. मी देवाची कृपा व्यर्थ करीत नाही, कारण जर नीतिमत्व नियमशास्त्राकडून असेल तर ख्रिस्ताचे मरण विनाकारण झाले.